सम्माननीय राष्ट्रपति, नियोजित अध्यक्ष, उपस्थित पाहुणे आणि दिल्लीमध्ये जमलेल्या नाट्यरसिकांना, मराठी नाट्य परिषदेच्या या अधिवेशनाच्या स्वागताध्यक्षपदी माझी योजना करून आपण माझा जो गौरव केला त्याबद्दल मी आपले मनःपूर्वक आभार मानतो. वास्तविक हा अधिकार एखाद्या ख्यातनाम साहित्यिकाचा किंवा मान्यवर नाटककाराचा. निदान पक्षी ज्या गावी अशी संमेलने वा परिषदा भरवल्या जातात तेथील एखाद्या मान्यवर कलावंतातलं हे मानाचं पान जायच पाहिजे होत. परंतु यावर्षी महाराष्ट्राच्या बाहेर पण भारताच्या राजधानीत हे अधिवेशन भरत आहे. एका नामवंत मराठी अभिनेत्रीच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या मराठी नाट्याच्या सोहळ्यास भारताचे राष्ट्रपती आशीर्वाद देण्यास उपस्थित आहेत. मराठी रसिक जीवनाला मिळणारे हे भारतीय आशीष नम्रपणे स्वीकारण्यासाठी मराठी जनतेचा प्रतिनिधी म्हणून स्वागताध्यक्षाच्या भूमिकेत आज मी येथे प्रवेश करीत आहे. दुसऱ्याही एका नात्यानं स्वागताचं हे कार्य मी पत्करलंय. नाट्यक्षेत्रात नट व नाटककार यांचा सन्मान करण्याचा अधिकार रसिक प्रेक्षकांचा आहे. आज इथे महाराष्ट्राच्या अनेक शहरातून गावागावातून पसरलेल्या असंख्य मराठी रसिक प्रेक्षकांचा प्रतिनिधी म्हणून तुम्हा सर्वांचं, अध्यक्षांचं व राष्ट्रपतींचं मी मनःपूर्वक स्वागत करीत आहे. राष्ट्रपती डॉ राजेंद्र प्रसाद यांच्यासारखे रसिक गुणज्ञ व विद्वान महापुरुष या नाट्य परिषदेचे उद्घाटन करण्यास लाभले आहेत हे आपले व मराठी नाट्य परिषदेचे महद्भाग्य म्हटले पाहिजे. ही नाट्य परिषद भारताच्या राजधानीमध्ये भरत असल्यामुळं येथील समाजात सद्भावना व सदिच्छा निर्माण करण्याची संधी आपल्याकडे चालून आलेली आहे. तिचा आपण परिपूर्ण उपयोग करून घ्याल असा मला विश्वास वाटतो. या नाट्य परिषदेच्या निमित्तानं मराठी नाटकं दिल्लीत सादर करण्यात येणार आहेत. त्यांचा रसास्वाद मराठी भाषेत तर घेतीलच पण अन्य भाषिकांनाही त्यांचा लाभ घेता यावा म्हणून प्रयोगाच्या आरंभी त्याच्या नाटकांची रूपरेखा इंग्रजीतूनही सांगण्याची व्यवस्था संमेलनाच्या आयोजकांनी केली आहे ही समाधानाची गोष्ट आहे. या नाट्य परिषदेच्या निमित्तानं राष्ट्राच्या उभारणीच्या कार्यात रंगभूमीचं स्थान आणि नाट्य शिक्षण हे परिसंवाद, निबंध वाचन आणि चर्चा इत्यादी कार्यक्रम होणार आहेत. हे कार्यक्रम पाहिल्यानंतर व ऐकल्यानंतर राजधानीतील श्रोतवर्गाला मराठी नाट्याची ओळख पटेल, त्याच्या प्रगतीची दिशा कळेल, त्याच्यापुढील समस्यांची जाणीव होईल आणि विचारमंथनाला सहाय्य होईल. या विचारमंथनातूनच नाट्याचा विकास होणार आहे. लोकरंजन आणि लोकाराधन या नात्यानं नाट्याचं स्थान फार महत्वाचं आहे. नाट्यम बिंदुरचेश जनस्त्रोधा अपि एक समाराधन ही कालिदासाची उक्ती त्रिकालावाधित आहे. त्यातल्या त्यात भारतासारख्या खंडप्राय देशाच्या राजधानीत आपल्या नाट्यकलेचा गौरव व्हावा, तिनं तेथील रसिकांचं मनोरंजन करावं यातच आपल्या कलेचा सर्वोच्च सन्मान आहे असं प्रत्येक राज्यातील साहित्यिकांना वाटणं स्वाभाविक आहे. 1954 दिल्ली येथील अखिल भारतीय नाट्य महोत्सव झाला त्यावेळी मराठी, बंगाली, मणिपुरी, पंजाबी, गुजराती, तामिळ, ओरिया आणि इंग्रजी नाटकांचे प्रयोग झाले. त्यावेळी पहिलं पारितोषिक भाऊबंदकी नाटकानं पटकावलं. मराठी रंगभूमीच्या थोर परंपरेचा असा गौरवपूर्वक बहुमान भारताच्या राजनैतिक शत्रुवर्गानं करून आपल्या रसिकतेची साक्ष पटवली आहे. भाऊबंदकीप्रमाणेच शारदा नाटकानंही रसिक दिल्लीकरांच्या आनंदात भर टाकली. शिवाय कविकुलगुरू कालिदासाच्या अभिज्ञान शाकुंतलम ह्या जनमान्य संस्कृत नाटकाचाही प्रयोग दिल्लीतील याच उत्सवात मुंबईच्या मराठी कलाकारांनी रसिकापुढे सादर केला. गेल्याच वर्षी महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या शुभमुहूर्तावर आपण गडकरी दर्शनाच्या अभिनव प्रयोगानं एका थोर मराठी नाटककाराच्या काव्यनाटकांचा परिचय दिल्लीच्या नागरिकांना करून दिला. उलट कृष्णाकाची कुंडले स्वराज दिल्लीच्या रंगभूमीवर आणून दिल्लीकरांनी आमच्यावर मात केली आहे हे मी प्रांजळपणाने कबूल करतो. भारताच्या राजधानीतील भिन्नरुची समाजाचे अशा प्रकारे यथाशक्ती रंजन करणाऱ्या मराठी रंगभूमीची परंपरा फार जुनी आहे. जैसे चेष्टे सूत्राधीन दारुयंत्र या शब्दात ज्ञानेश्वरांनी कळसूत्री बाहुल्यांच्या खेळाचा निर्देश केला आहे. दलितांची परंपरा उत्तर भारतातील रामलीले इतकी जुनी आहे. स्वराज्याच्या उत्कर्षाच्या काळात सोनाजी बाळा, राम जोशी, आनंद फंदी, छगन प्रभाकर, परशुराम यांच्यासारख्या शाहिरांनी लोकनाट्याच्या द्वारा जनतेचे व अधिकारी वर्गाचं खूपच रंजन केलं. तंजावरास भोसले राजांनी मराठी नाटकं लिहिली आणि करवली. 1843 साली विष्णू अमृत भावे यांनी सांगलीकरांच्या प्रेरणेने पौराणिक नाटकांचा नवीन प्रयोग करून दाखवला. यानंतर अनेक पौराणिक नाटक कंपन्या जन्माला आल्या. त्यांनी नाट्य व संगीत या दोहोंचाही विकास साधला. रंगभूमीवरील नाट्याची अशा प्रकारे लोकशाहिरातून जोपासना होत असतानाच शास्त्रीय मंडळी व इंग्रजी शिकलेले विद्वान लोक संस्कृत व इंग्रजीमधील उत्तमोत्तम नाटकं भाषांतरित व रूपांतरित करून मराठी नाट्यवाङ्मयात मोलाची भर घालित होते. श्रीयुत कीर्तने यांनी थोरले माधवराव पेशवे हे ऐतिहासिक नाटक लिहिलं व मराठी वाङ्मयात एक नवीनच दालन उघडलं. संस्कृत नाटकातली कला व पौराणिक नाटकातील संगीत यांचा अपूर्व संगम अण्णासाहेब किर्लोस्करांनी सौभद्रात साधला. हे नाटक रंगभूमीवरून 500 वर्षाच्या वर काल उलटून गेलं आहे, पण आजही ते पहिल्या दिवसा इतकंच लोकप्रिय आहे. काळ बदलला, तंत्रविषयक कल्पनात जमीन आसमानचा फरक पडला. गेल्या 500 वर्षात अनेक प्रभावी नाटकं रंगभूमीवर आली, पण सौभद्राचं स्थान आढळत राहिलं. किर्लोस्करांच्या नाटकाची धाटणी पूर्णपणे पौर्वात्य. ती धाटणी दीर्घकाळ तशीच टिकणं शक्य नव्हतं. पाश्चात्य राजकारण, पाश्चात्य वाङ्मय व पाश्चात्य तत्वज्ञान यांचा महाराष्ट्राच्या जीवनाशी संपर्क वाढत गेला. त्यामुळे एकीकडे किर्लोस्करांची सौभद्र व शाकुंतरी संगीत नाटकं रंगभूमीवर गाजत होती, तर दुसरीकडे आगळेकरांसारखे समाजसुधारक हॅमलेट या जगप्रसिद्ध नाटकाचं रूपांतर करत होते. शेक्सपियरची अशी अनेक नाटकं पुढील 2 तपास रंगभूमीवर आली. 1910 ते 1915 पर्यंत यापैकी काही नाटकांनी रंगभूमी अक्षरशः दुमदुवून टाकली. हॅमलेट व क्रातिका ही नाटकं त्यावेळी लोकप्रियतेच्या शिखरावर होती. गणपतराव जोशी व वाळाभाऊ जोग या अभिनय सम्राटांची नावं या नाटकाबरोबरच घ्यायच पाहिजेत. महाराष्ट्रात 1882 ते 1898 या 16 वर्षाच्या अवधीत नाटकांची वाढ झपाट्यानं झाली. यांची गंगोत्री, सौगत यशकुंतलासारखी नाटकं आणि वाङ्मयाची निर्मिती व प्रसार याविषयी महाराष्ट्राला वाटणारी आस्था ही हो. गोविंद बल्लाळ देवर हे या काळातील नाटककारांचे मुकुटमणी. त्यांच्या 7 नाटकापैकी झुंजारराव, मृच्छकटी, शारदा व संशय कल्लो ही 4 नाटकं म्हणजे मराठी रंगभूमीवरील दैदिप्यमान रत्नेच. सर्वस्वी स्वतंत्र असं देवळांचं शारदा हे एकच नाटक. यापूर्वीही सामाजिक नाटकं लिहिण्याचा प्रयत्न झाला नाही असं नाही. पौराणिक नाटकांच्या जोडीला रुचीपालक आणि सामाजिक प्रश्न करण्याचा प्रकार यापूर्वीच पडला, पण शारदा हेच पहिलं वेळेला सामर्थ्यशाली सामाजिक नाटक म्हणून मान्यता पावलं. या नाटकाचा महाराष्ट्रावर इतका परिणाम झाला की पुढे कित्येक वर्ष आपल्या मुलीचं नाव शारदा ठेवायला एकही माता धरली नाही. बालापृतविवाहातील घोर अन्याय समाजाला देवळांनी शारदेच्या रूपानं दाखवलं. ज्यांना वाचा नाही अशा समाजातील अबलेची कहाणी शारदा रसाळ मुख्यपणानं समाजाला, मराठी मनाला चिरंतन सांगत राहील. देवलांच्या मागोमाग श्रीपाद कृष्ण कोलटकर व कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर या प्रतिभाशाली नाटककारांनी मराठी रंगभूमी गाजवली. कोलटकर म्हणजे मराठीतील विनोदाचा ओनामा. मराठी रंगभूमीला संगीत विनोद यांची अगदी नव्या पद्धतीनं जोड करून देणं हेच त्यांच्या प्रतिभेचं कार्य. 1900 ते 1910 या दशकात मराठी रसिकांनी कोलटकरांची वीरतने, मूकनायक, गुप्तमंजू, स्मृतिविकार ही नर्म विनोदानं नटलेली नाटकं मोठ्या आवडीनं पाहिली. एका हातात शेक्सपियर आणि दुसऱ्या हातात मोलेर घेऊन त्यांनी अद्भुत रम्य कथानकात हास्यरसाचा मनमुराद शिरकावा केला. कोलटकरांनी आपल्या नाटकामधून सामाजिक समस्यांचं दर्शन घडवलं. तर नाट्याचार्य खाडीलकरांनी आपली लेखणी आणि वाणीच नव्हे तर प्रत्यक्ष जीवनही स्वातंत्र्याच्या चळवळीला वाहिलं. साहजिकपणे उत्कट देशभक्त हा त्यांच्या नाट्यकृतीचा स्थायी भाव झाला. कांचनगडच्या मोहिनीसारख्या मातृभूमीकरता सर्वस्वाचा त्याग करणारा संदेश देणारं प्रभावी नाटक घ्या. जुलमी इंग्रजी सत्तेमुळे मातृभूमीची होणारी विटंबना रूपकात्मक रीतीने दाखवणारं कीचकवत पहा, किंवा दुफळीचे दुष्परिणाम रंगवणारं भौवंकीय नाटकज्ञ. सर्व नाटकांची प्रेरणा उत्कट देशभक्तीची होती हे कोणाच्याही सहज लक्षात येईल. सत्ताधाऱ्यांच्या दर्पशाहीवरील प्रखर टीकेमुळं कीचक विधाना सरकारच्या सरकारी रोषाला बळी पडावं लागलं. गडकरी हे खाडीकरानंतरचे लोकप्रिय नाटककार. गडकरी म्हणजे मराठी रंगभूमीवरील सर्वात तेजस्वी तारा. एकच त्याला ती सुधाकराच्या पश्चातापाचा प्रवेश किंवा भावबंधनातील सुडानं पेटलेल्या घनश्यामाचे पाय लतिकाला धरावे लागतात तो प्रवेश एकदा पाहिल्यावर विसरणं शक्यच नाही. गडकऱ्यांच्या भडक पण भावपूर्ण नाटकानं लोक वेदावून गेले. मराठी रंगभूमीचा एक वैभवशाली कालखंड म्हणून त्यांचा निर्देश करावा लागेल. गडकऱ्यांची परंपरा माधुराव जोशी, शंप जोशी, टिपणी, सावंतकर इत्यादी नाटककारांनी सामाजिक आणि ऐतिहासिक नाटकं लिहून पुढे चालू ठेवली. माधुराव जोशींनी प्रेक्षकांना मनमुराद हसवलं तर आचार्य अत्रे यांनी गंभीर व प्रसन्नता अशी दोन्ही प्रकारची नाटकं लिहून एक प्रकारे मराठी रंगभूमीवर स्वतःचं वैशिष्ट्य प्रस्थापित केलं. नाटक मंडळांचा संस्थानिक कारभार, चित्रपटांचं बहुरंगी आकर्षण, समाजाची आर्थिक स्थिती यामुळे मराठी रंगभूमीला हळूहळू अवकळा आली. तेव्हा तिला हातभार लावून जगवणाऱ्या साहित्यिकात श्री अत्रे यांचा उल्लेख प्रामुख्याने करावा लागेल. विडंबन आणि अतिशोक्ती यावर आधारलेल्या प्रसन्न विनोदाचं आवाहन हा त्यांच्या भागातला रामबाण. घराबाहेर उद्याचा संसार ही सामाजिक समस्येला हात घालणारी त्यांची गंभीर नाटकंही खास उल्लेखनीय आहेत. सरला देवी करते, श्री भोळे, केलासी वर्तक आणि 40 ते 50 या दशकात मराठी रंगभूमीची एकनिष्ठेनं सेवा करणारे श्री मूळ रांगणेकर यांचा निर्देश ते करावा लागेल. श्री वर्तक यांची अंधाराची शाळा आणि रांगणेकर यांचं कुरुबद्दल ही नाटकं तर फारच लोकप्रिय झाली. या संदर्भात ज्योत्स्नाबाई भोळे या अभिनेत्रीचाही उल्लेख करणं अवश्य आहे. बदलत्या काळाबरोबर सामाजिक समस्याही बदलत जातात याची तीव्र जाणीव वरील नाटककारांच्या नाटकात आढळते. रंगभूमीच्या पडत्या काळात इप्सेंचं नवं नाट्यतंत्र मराठी जाणून भोळे, कैलास जोशी, वर्तक, श्री रांगणेकर यांनी रंगभूमीची फार मोठी सेवा केली आहे. मामासाहेब वरेकर हे आणखी एक थोर सामाजिक नाटककार. हुंड्यापासून धर्मांतरापर्यंतचे विषय आणि गिरणीतल्या मजुरापासून साहित्य संमेलनाचा अध्यक्ष निवडल्या गेलेल्या पण टांग्याच्या भड्याला महाग असलेल्या प्रामाणिक साहित्यिकापर्यंतची निर्णयाधारातली पात्र त्यांनी कुशलतेनं हाताळली. ताजे विषय, चुरचुरीत टीका आणि खुसखुशीत संवाद हे त्यांच्या लेखणीचे प्रमुख विशेष. मामासाहेब वरेकर वृद्ध झाले तरी प्रौढत्वीय शैशवास जपणे हा त्यांचा बाण आहे. त्यांची कला चिरतरुण आहे हे सिद्ध करण्यास भूमिकन्या सीता या नाटकाचा उल्लेख पुरेसा होईल. अगदी अलीकडच्या काळात श्री पु ल देशपांडे यांची तुझा आहे तुझपाशी व मी सुंदर होणार, श्री बाळ कोळटकर यांचे दुर्कांचे तिमिरगाव, श्री मराठे यांचं होनाजी बाळा, श्री विद्याधर गोखले यांचं पंडितराज जगन्नाथ, श्री पुरुषोत्तम दारवेकर यांचं चंद्र नभीचा ढळला इत्यादी नाटकांनी विलक्षण लोकप्रियता मिळवली. या प्रकारच्या नाट्यकृतीमुळं मराठी रंगभूमीवर एक नवीन पर्वकाळ येऊ पाहत आहे, त्यांचं आपण स्वागत करूया. या ओझरच्या दर्शनावरून महाराष्ट्राचं जीवन नाट्य त्यांच्या नाट्यजीवनात कसं प्रकट झालंय हे सहज स्पष्ट होईल. स्त्री शिक्षण, प्रौढ विवाह इत्यादी सामाजिक चळवळी, वेळोवेळी झालेली राजकीय आंदोलनं, श्रमजीवी वर्गाची संघटना यापासून मराठी रंगभूमी अलिप्त राहू शकली नाही. कितीतरी मराठी नाटककार व नाटक मंडळ्या या आंदोलनाच्या झपाट्यात सापडल्या, दडपल्या गेल्या, वरवंत्याखाली रगडल्या गेल्या. महाड येथे एका नाटक मंडळीच्या मंडळीत चतुर्भुज केली गेली होती. मराठी नाटककाराच्या समाजाभिमुखतेबरोबरच त्यांच्या प्रयोगशीलतेचाही निर्देश करणं अगत्याचं आहे. कैलासशी भाव्यांनी कर्नाटक प्रांतातील नाटकांचं अनुकरण करून आधुनिक मराठी रंगभूमीचा पाया घातला. किर्लोस्करांनी त्याला संस्कृत नाट्यतंत्राची जोड दिली. कोलटकरांनी पारशी रागदारीचं नव्या चालीवरचं संगीत, अद्भुतरम्य कथानक व विनोदी उपकथानकांची जोड देऊन मराठी रंगभूमीचं सर्वच बदलून टाकलं. खाडीलकरांनी राजकीय प्रश्नांची चर्चा करण्यासाठी पौराणिक कथानकाचा उपयोग केला व प्रेक्षकांची संगीताची अभिरुची लक्षात घेऊन संगीताचा मुक्त हातानं उपयोग करून घेतला. भार्गवान नाटेकर भाऊराव कोरटकर मुजुमदार गणपतराव जोशी गणपतराव भागवत बाल गंधर्व केशवराव भोसले बापूराव पेंढारकर इत्यादी ख्यातनाम नटांनी अभिनयाचा व संगीताचा दर्जा विकसित करण्याला फार मोठं सहाय्य केलं. मराठी रंगभूमीची दुरावस्था लक्षात घेऊन इरसेंच्या धर्तीचे प्रवेशांक बॉक्स सिंग सध्यादी नाट्यतंत्र यांच्या सहाय्यानं वर्तक अत्रे रांगणेकर इत्यादी ठिकाणी रंगभूमीचं नव्या थाटात मनोजीवन केलं. कैलासवासी कोलटकर कैलासवासी आळतेकर केशवराव दाते के नारायण काळे यासारख्या नटांनी नाट्यनिर्मितीला अशी नवी दिशा दाखवली. आजही मराठी रंगभूमीवर नव्या नव्या तांत्रिक साधनांच्या सहाय्यानं अभिनव प्रयोग करण्याची सार्थक प्रवृत्ती स्पष्ट दिसत आहे. यात अनुकरणाचा थोडासा भाग असल्यानं त्यातील परकेपणा जरी काहीसा जाणवत असला तरी तो हळूहळू कमी होत जाऊन मराठी रंगभूमी अद्ययावत कला संपन्न अभिरुची संपन्न बनेल अशी सूचिन्ह दिसत आहे. दुर्तांत तिमिर जाओ विश्व स्वधर्म सूर्यो पाह वांछील तेथे लाहो प्राणीजात ही महाराष्ट्र राज्याची प्रेरणा आहे. राज्यातील कलात्मक आणि सांस्कृतिक उपक्रमांना प्रोत्साहन करण्याच्या या धोरणानुसार महाराष्ट्र सरकार मराठी रंगभूमीच्या विकासासाठी प्रयत्नशील आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणूनच दरवर्षी नाट्यस्पर्धा घेऊन यशस्वी नाट्य प्रयोगांना व नटांना राज्य सरकारतर्फे पारितोषिके देण्यात येतात. या नाट्यस्पर्धात गुजराती हिंदी आणि संस्कृत नाट्य प्रयोगांनाही स्थान दिले जाते. प्रारंभी या नाट्यस्पर्धा प्रमुख शहरापुरताच मर्यादित होत्या, परंतु आता त्या व त्यांच्या अनुषंगानं होणारे नाट्यमहोत्सव लहान लहान गावांमधूनही करण्यात येतात. ग्रामीण विभागातील जनतेच्या सोयीसाठी नाममात्र दर आकारून त्यांना हे प्रयोग दाखवण्याची व्यवस्था केली जाते. जिल्ह्याच्या ठिकाणी महोत्सव झाल्यानं स्थानिक कलावंतांनाही संधी व उत्तेजन मिळू शकतं. ख्यातनाम कलाकाराबरोबरच उत्कृष्ट कलावंतांना नाट्य महोत्सवात भाग घेण्यासाठी मुद्दाम पाचारण करण्यात येतं. नाट्य प्रयोगाबरोबरच नाट्य वाङ्मयाचा विकास व्हावा या हेतूनं उत्कृष्ट नाटकांच्या लेखकांना प्रतिवर्षी पारितोषिकं देण्यात येतात. या प्रौढाकरता लिहिलेल्या नाटकाबरोबरच मुद्दाम बालकांसाठी लिहिलेल्या नाटकांचाही स्वतंत्रपणे परामर्श घेतला जातो. या व्यतिरिक्त रंगमंदिरांची सजावट आणि शिल्प यांचीही प्रदर्शनं भरवण्याच्या योजनेसंबंधी विचार चालू आहे. मराठी नाट्य परिषदांच्या अधिवेशनासाठी अनुदान रूपानं आर्थिक सहाय्य केलं जातं. त्याचप्रमाणे ख्यातनाम व सिद्धहस्त कलाकारांना व नाटककारांना प्रतिवर्षी आर्थिक सहाय्य देण्यात येतं. गतवर्गीय बालगंधर्व यांना गेल्या वर्षी 2500 रुपये प्रदान करण्यात आले आणि या वर्षापासून त्यांना मासिक 300 रुपयाचं मानधन देण्यात येत आहे. रंगभूमीच्या विकासाच्या मार्गाचा सर्वात मोठा अडथळा म्हणजे सोयीस्कर नाट्यमंदिरांची उणी. मुंबईच्या रंगभवनासारखी खुली प्रेक्षागारे बांधणं किंवा बांधण्यास सहाय्य करून ती उणीव भरून काढण्याचाही महाराष्ट्र सरकारचा प्रयत्न चालू आहे. केंद्र सरकारनं राजधानी स्थापन केलेल्या साहित्य नाट्य अकादमीच्या द्वाराही नाट्यकला व साहित्य यांच्या प्रगतीला विविध प्रकारांनी हातभार लावला आहे. अशा तऱ्हेनं राज्य सरकार आणि केंद्र सरकार आपापल्या परीनं मराठी रंगभूमीच्या वैभवात भर घालण्याचा प्रयत्न करत असली तरी रंगभूमीच्या विकासाचं दायित्व मुख्यत्वे करून नाटककार आणि नट यांच्यावरच पडतं. या दृष्टीनं आजच्या या महत्वाच्या अधिवेशनाचं अध्यक्षपद श्रीमती दुर्गाबाई खोटे यांच्यासारख्या अनुभवी प्रसिद्ध अभिनेत्रीनं स्वीकारावं आणि नाट्य परिषदेला मार्गदर्शन करावं हे उचित व इष्टही आहे. श्रीमती दुर्गाबाई खोटे यांचा मुद्दाम परिचय करून देण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. त्यांनी आजपर्यंत चित्रपटात विविध स्वरूपाच्या इतक्या भूमिका केल्या आहेत की त्यांची नाव निशिवार यादी स्मरणात राहणं कठीण आहे. संगीत नाटक अकादमीनं उत्कृष्ट चित्रपट कलावंत म्हणून त्यांचा औचित्यपूर्ण गौरव केला आहे. 54 झालेल्या अखिल भारतीय नाट्य महोत्सव बाग दुर्गाबाईंचा होता हे नमूद करण्यात मला अतिशय आनंद होता. योगायोग कसे असतात पहा. 25 मार्च 1948 साली मराठी रंगमंचावर त्यांनी प्रथमच आंदोलन या नाटकात भूमिका केली व बरोबर 13 आज मराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षाची भूमिका त्या करणार आहेत. या संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची जी बिनविरोध निवड झाली ही त्यांच्या अभिनय कौशल्याची नाट्य साधनेची व भविष्यतेची साक्षच म्हणावी लागेल. अनेक भाषा अवगत चलिया या सुविध दशा महाराष्ट्रीय अभिनेत्याची मराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाली हे योग्यच झालं. 1927 साली श्रीमती गिरजाबाई केळकर यांच्याकडे हे मानाचं पान गेलं होतं. त्यानंतर आज या नाट्य परिषदेच्या अध्यक्षस्थानी दुर्गाबाईंची निवड झाली ही समाधानाची गोष्ट आहे. या मेळाव्याच्या निमित्तानं मला स्वागताध्यक्ष म्हणून पाचारण करण्यात आलं याबद्दल मी चालकांचे पुन्हा एकदा आभार मानतो. तसेच या परिषदेचे जे प्रतिनिधी व पाहुणे उपस्थित झाले आहेत त्यांचेही मी पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो व या परिषद शकटाची जबाबदारी सुप्रसिद्ध अभिनेत्री श्रीमती दुर्गाबाई खोटे यांनी स्वीकारावी अशी त्यांना विनंती करतो.